तामर प्रणतमौलिमणि प्रभाणामोद्योतकं दलित पापतमो वितानं सम्यक् प्रणम्य जिनपादयुगं युगादावालं वनं भवजले पततां जनानां यः संसुतः सकलवाङ्मय तत्त्वबोधादुद्भूतबुद्धि पटुभिः सुरलोकनाथैः स्तोत्रैर्जगत्त्रितय चित्तहरैरुदारैः स्तोष्ये किलाहमपि तं प्रथमं जिनेन्द्रम् विनापि विबुधार्चितपादपीठ स्तोतुं समुद्यतमतिर्विगतत्रपोऽहं बालं विहाय जलसंस्थितमिन्दुबिम्ब मन्यः क इच्छति जनः सहसा गहीतुम् वक्तुं गुणान् गुणसमुद्र शशाङ्ककान्तान् कस्ते क्षमः सुरगुरु प्रतिमोऽपि बुद्ध्या कल्पान्तकाल पवनोद्धतनक्र चक्रं को वातरी तुमलमम्बु निधिं भुजाभ्याम् तथापि तव भक्तिवशान्मुनीश कर्तुं स्तवं विगतशक्तिरपि प्रवृत्तः प्रीत्यात्मवीर्यमविचार्य मृगी मृगेन्द्रं नाभ्येति किं निजशिशोः परिपालनार्थम् अल्पश्रुतं श्रुतवतां परिहासधाम त्वद्भक्तिरेव मुखरी कुरुते बलान् मां यत् कोकिलः किल मधौ मधुरं विरोति तच्चाम्रचारुकलिकानि करैकहेतु संस्तवेन भवसन्तति सन्निबद्धं पापं क्षणाक्षय उपैति शरीरभाजम् आक्रान्तलोकमलिनीलमशेषमाशु सूर्यांशुभिन्नमिव शार्वरमन्धकारम् मत्वेति नाथ तव संस्तवनं मयेदम् आरभ्यते तनुधियापि तव प्रभावात् चेतो हरिष्यति सतां नलिनीदलेषु मुक्ता फलद्वितिनुपैति ननूदबिन्दुः स्तां तव स्तवनमस्तसमस्तदोषं त्वत्सङ्कथापि जगतां दुरितानि हन्ति दूरे सहस्रकिरणः कुरुते प्रभैव पद्माकरेषु जलजानि विकासभाञ्जि अत्यद्भुतं भुवनभूषण भूतनाथ भूतैर्गुणैर्भुवि भवन्तमभीष्टुवन्तः तुल्या भवन्ति भवतो ननु तेन किं वा भूत्याश्रितं य इह नात्मा समं करोति दृष्ट्वा भवन्तमनिमेष विलोकनीयं नान्यत्र तोषमुपयाति जनस्य चक्षुः पीत्वा पयः शशिकरद्युतिदुग्धसिन्धोः क्षारं जलं जलनिधेरसितुं क इच्छेत् यैः शान्तरागरुचिभिः परमाणुभिस्त्वं निरमापितस्त्रिभुवनैकललामभूत् तावन्त एव खलु ते प्रणवः पृथिव्यां यत्ते समानमपरं न हि रूपमस्ति पते सुरनरोरगनेत्रहारि निःशेष निर्जित जगत्त्रितयोपमानं बिम्बं कलङ्कमलिनं वनिशाकरस्य यद्वासरे भवति पाण्डुपलाशकल्पम् शशाङ्ककला कलाप शुभ्रा गुणास्त्रिभुवनं तव लङ्घयन्ति ये संसिताश्रीजगदीश्वरनाथवेगं कस्तान्निवारयति सञ्चरतो यथेष्टम् किमत्र यदि ते त्रिदशाङ्गनाभिर्नीतं मनागपि मनो न विकारमार्गं कल्पान्तकालमरुता चलिताचलेन किं मन्दराद्रिशिखरं चलितं कदाचित् निर्धूमवर्तिरपवर्जित तैलपूरः कृत्स्नं जगत्त्रयमिदं प्रकटीकरोषि गम्यो न जातु मरुतां चलिताचलानां दीपोपरस्त्वमसि नाथ जगत्प्रकाशः नास्तं कदाचिदुपयासि न राहुगम्य स्पष्टीकरोषि सहसा युगपज्जगन्ति नाम्भोधरोदर निरुद्ध महाप्रभावः सूर्यातिशायि महिमासि मुनीन्द्रलोके नित्योदयं दलितमोहमहान्धकारं गम्यं न राहुवदनस्य न वारिदानां विभ्राजते तव मुखाब्जमनल्पकान्ति विद्योतय जगदपूर्व शशाङ्कबिम्बम् शर्वरीषु शशिनाहनि विवस्वतावा युष्मन्मुखेन्दु दलितेषु तमः सुनाथ निष्पन्नशालिवन शालिनि जीवलोके कार्यं कियत् जलधरैर्जलभारनं रहि ज्ञानं यथा त्वयि विभाति कृतावकाशं नैवं तथा हरिहरादिषु नायकेषु तेजोमामणिषु याति यथा महत्त्वं नैवं तु काचशकले किरणाकुलेऽपि मन्येवरं हरिहरादय एव दृष्टा दृष्टेषु येषु हृदयं त्वयि तोषमेति किं वीक्षितेन भवता भुवि येन नान्यः कश्चिन्मनोहरति नाथ भवान्तरेऽपि त्रीणां शतानि शतशो जनयन्ति पुत्रान्नान्या सुतं त्वदुपमं जननी प्रसूता सर्वादिशो दधति भानि सहस्ररश्मिं प्राच्येव दिक् जनयति स्फुरदंशुजालम् मामनन्ति मुनयः परमं पुमांसं मादित्यवर्णममलं तमसः पुरस्तात् त्वामेव सम्यगुपलभ्य जयन्ति मृत्युं नान्यः शिवः शिवपदस्य मुनीन्द्रपन्था त्वामव्ययं विभुमचिन्त्यमसङ्ख्यमाद्यं ब्रह्माणमीश्वरमनन्त मनङ्गकेतुं योगीश्वरं विदितयोगमनेकमेकं ज्ञानस्वरूपममलं प्रवदन्ति सन्तः त्वमेव विबुधार्चितबुद्धिबोधात् त्वं शङ्करोऽसि भुवनत्रय शङ्करत्वात् धातासि धीर शिवमार्गविधेर्विधानात् व्यक्तं त्वमेव भगवन् पुरुषोत्तमोऽसि भ्यं नमस्त्रिभुवनार्ति हराय नाथ तुभ्यं नमः क्षितितलामलभूषणाय तुभ्यं नमस्त्रिजगतः परमेश्वराय तुभ्यं नमो जिनभवो दधिशोषणाय को विस्मयोऽत्र यदि नाम गुणैरशेषैस्त्वं संश्रितो निरवकाशतया मुनीश दोषैरुपात्त विविधाश्रय जातगर्वैः स्वप्नान्तरेऽपि न कदाचिदपीक्षितोऽसि ಚೈರಶೋಕತರು ಸಂಶಿತ ಮುನ್ಮಯೂಖಂ ಮಾ ಭಾತಿ ರೂಪಮಮಲಂ ಭವತೋ ನಿತಾಂತಂ ಸ್ಪಷ್ಟೋಲ್ಲಸತ್ ಕಿರಣಮಸ್ತತಮೋವಿತಾನಂ ಬಿಂಬಂ ರವೇರಿವ ಪಯೋಧರ ಪಾರ್ಶ್ವವರ್ತಿ ಸನೆ ಮಣಿಮಯೂಖ ಶಿಖಾ ವಿಚಿತ್ರೆ ವಿಭ್ರಾಜತೆ ತವ ವಪುಃ ಕನಕಾವದಾತಂ ಬಿಂಬಂ ವಿಯತ್ ವಿಲಸದನ್ಶುಲತಾವಿತಾನಂ ತುಂಗೋದಯಾದೃಶಿರಸೀವ ಸಹಸ್ರರಶ್ಮಿಃ ಚಲಚಾಮರ ಚಾರುಶೋಭಂ ವಿಭ್ರಾಜತೆ ತವ ವಪುಃ ಕಲಧೌತಕಾಂತಂ ಉದ್ಯಚ್ಛ ಶಾಂಕ ಶುಚಿ ನಿರ್ಝರವಾರಿಧಾರಂ ಉಚ್ಚೈಸ್ತಟಂ ಸುರಗಿರೇರಿವ ಶಾತಕುಂಭಂ ತ್ರಯಂ ತವ ವಿಭಾತಿ ಶಶಾಂಕಕಾಂತಂ ಉಚ್ಚೈಃ ಸ್ಥಿತಂ ಸ್ಥಗಿತ ಭಾನುಕರ ಪ್ರತಾಪಂ ಮುಕ್ತಾ ಫಲ ಪ್ರಕರ ಜಾಲ ವಿವೃದ್ಧ ಶೋಭಂ ಪ್ರಖ್ಯಾಪಯತ್ ತ್ರಿಜಗತಃ ಪರಮೇಶ್ವರತ್ವಂ ಗಂಭೀರತಾರರವಪೂರಿತ ದಿಗ್ವಿಭಾಗಸ್ತ್ರೈಲೋಕ್ಯಲೋಕ ಶುಭ ಸಂಗಮ ಭೂತಿ ದಕ್ಷ ಸದ್ಧರ್ಮರಾಜ ಜಯ ಘೋಷಣ ಘೋಷಕ ಸಂಖ್ಯೆ ದುಂದುಭಿರ್ಧ್ವನತಿ ತೇ ಯಶಸಃ ಪ್ರವಾದಿ ಮಂದಾರ ಸುಂದರ ನಮೇರು ಸುಪಾರಿಜಾತ ಸಂತಾನಕಾದಿ ಕುಸುಮೋತ್ಕರ ವೃಷ್ಟಿ ರುದ್ಧ ಗಂಧೋದ ಬಿಂದು ಶುಭ ಮಂದ ಮರುತ್ ಪ್ರಪಾತ ದಿವ್ಯಾದಿವ ಪತತಿ ತೇವ ಚ ಸಾಂತತಿವ ಪ್ರಭಾವಲಯ ಭೂರಿ ವಿಭಾ ವಿಭೋಸ್ತೆ ಲೋಕತ್ರಯೇ ದ್ಯುತಿಮತಾಂ ದ್ಯುತಿಮಾಕ್ಷಿಪಂತಿ ಪ್ರೋದ್ಯದ್ದಿವಾಕರ ನಿರಂತರ ಭೂರಿ ಸಂಖ್ಯಾ ದೀಪ್ತ್ಯಾ ಜಯತ್ಯಪಿ ನಿಶಾಮಪಿ ಸೋಮ ಸೋಮ್ಯಂ ಸ್ವರ್ಗಾಪವರ್ಗ ಗಮ ಮಾರ್ಗ ವಿಮಾರ್ಗಣೇಷ್ಟ ಸದ್ಧರ್ಮ ತತ್ವ ಕಥನೈಕ ಪಟು ಸ್ತ್ರೀಲೋಕ್ಯಾ ದಿವ್ಯಧ್ವನಿರ್ಭವತಿ ತೇ ವಿಶದಾರ್ಥ ಸರ್ವ ಭಾಷಾ ಸ್ವಭಾವ ಪರಿಣಾಮ ಗುಣೈ ಪ್ರಯೋಜ್ಯ ಕಾಂತಿ ಪರಿಯುಲ್ಲಸನ್ನಖ ಮಯೂಖ ಶಿಖಾಭಿರಾಮೌ ಪಾದೌ ಪದಾನಿ ತವ ಯತ್ರ ಜಿನೇಂದ್ರ ದತ್ತ ಪದ್ಮಾನಿ ತತ್ರ ವಿಬುಧಾ ಪರಿಕಲ್ಪಯಂತಿ ज्योतिरभुज्जिनेन्द्र धर्मोपदेशन विधौ न तथा परस्य यादृक् प्रभादिन कृतः प्रहतांधकार तादृक् कुतो ग्रहगणस्य विकाशिनोऽपि विल विलोल कपोलमूल मत्त भ्रमत भ्रमरनाद विवृद्ध कोपम ऐरावताभमिभ मुद्धत मापतन्तं दृष्ट्वा भयं भवति नो भवदाश्रितानां कुंभ गलदुज्ज्वल शोणिताक्त मुक्ता फल प्रकर भूषित भूमि भाग बद्ध क्रम क्रमगतम हरिणाधिपोपि न क्रामति क्रमयुगाचल संश्रितन्ते काल पवनोद्धत वह्निकल्पं दावानलं ज्वलितमुज्ज्वल मुत्सुलिंगं विश्वं जिघत्सुमिव सन्मुख मापतन्तं त्वन्नाम कीर्तन जलं शमयत्यशेषम् रक्ते क्षणं समदकोकिलकण्ठनीलं क्रोधोद्धतं फणिनमुत्फणमापतन्तम् आक्रामति क्रमयुगेण निरस्तशङ्कस्त्वन्नाम नागदमनि हृदियस्य पुंसः गजगर्जित भीमनाद माजौ बलं बलवतामपि भूपतीनां उद्यद्दिवाकर मयूखशिखापविद्धं तत्कीर्तनात्तम इवाशु भिदामुपैति ताग्रभिन्न गजशूणित वारिवाह वेगावतार तरणातुर योध भीमे युद्धे जयं विजित दुर्जय जेय पक्षास्पत पाद पंकज वनाश्रयिणो लभन्ते शुभित भीषण नक्र चक्र पाठीन पीठ भय दोल्वण वाडवाग्नौ रंगतरंग शिखर स्थित यान पात्रास्त्रासं विहाय भवतः स्मरणाद् व्रजन्ति भीषण जलोदर भारभुग्ना शोच्यां दशामुपगताश्रित जीविताशा त्वत्पाद पंकज रजोमृत दिग्ध देह मर्त्या भवन्ति मकर ध्वज तुल्य रूपा आपादकंठ मुरु शृंखल वेष्टितांगा गाढ़ं बृहन् निगड कोटि निघृष्ट जंघा त्वन्नाम मंत्र मनीषं मनुजा स्मरन्तः सद्यः स्वयं विगत बंध भया भवन्ति। तद्विपेन्द्र मृगराज दवानलाहि संग्राम वारिधि महोदर बंधनोत्थम तस्याशुनाशमुपयाति भयं भियेव यस्तावकं स्तवमिमं मतिमानधीते। स्रजं तव जिनेन्द्र गुणैर्निवद्धं भक्त्या मया रुचिरवर्ण विचित्र पुष्पां धत्ते जनो यैह कंठगतामजस्रं तं मानतुंगमवशा समुपैति लक्ष्मी